उपदेशक अध्याय दोन। मग मी आपल्या मनात म्हटले, चल हास्य विनोदाने मी तुला अजमावून पाहतो, तर आता तू सुख भोगून घे, पण हेही व्यर्थ। मी हास्यास म्हटले, तू वेडे आहेस। मी विनोदास म्हटले, तुझपासून काय लाभ? मानव पुत्रांनी आपल्या साऱ्या आयुष्यात ह्या भूतलावर काय केले असता त्यांचे हित होईल याचा निर्णय समजावा म्हणून विवेकाने माझ्या मनाचे संयमन करून द्राक्षारसाने माझ्या शरीराची चैन कशी होईल आणि मूर्खपणाच्या आचारांचे अवलंबन कसे करिता येईल याचा मी आपल्या मनाशी शोध केला। मी मोठमोठी कामे हाती घेतली, आपल्यासाठी घरेदारे बांधली, द्राक्षीचे मळे लाविले। मी आपल्यासाठी बागा व त्यात हरतऱ्हेची फळझाडे लावविली, वृक्षांची लागवड केलेल्या वनास पाण्याचा पुरवठा करावा म्हणून मी तलाव करविले। मी दासदासी खरेदी केल्या, माझ्या घरात जन्मलेले दास माझे झाले होते। खिल्लारे व कळप यांचे मोठे धन मजजवळ होते, तेवढे माझ्यापूर्वी यरुश्लेमेत कोणाजवळ नव्हते। मी सोन्या रुपयाचा आणि राजाजवळ असणाऱ्या देशोदेशींच्या बहुमूल्य पदार्थांचा संचय केला, स्वतःसाठी गाणारे व गाणारणी मिळविल्या आणि मानवपुत्रास रंजविणाऱ्या अशा बहुत उपस्त्रिया मी ठेविल्या। असा मी थोर झालो। माझ्यापूर्वी यरुश्लेमेत जे होऊन गेले त्यांच्यापेक्षा मी थोर झालो तरी माझा विवेक कायम होता। माझे नेत्र ज्याची म्हणून वांछा करीत ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही। मी कोणत्याही आनंदाच्या विषयापासून आपले मन आवरिले नाही, कारण ह्या सर्व खटाटोपाचा माझ्या मनास आल्हाद होत असे। ह्या सर्व खटाटोपापासून माझ्या वाट्यास एवढेच आले। मग मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे आणि परिश्रम ह्यांचे निरीक्षण केले, तो पहा सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग होता। भूतलावर हित असे कशातच नाही। मग पहा, ज्ञान वेडेपण व मूर्खपण याकडे मी लक्ष पुरविले, कारण राजाच्या मागून येणाऱ्या पुरुषाच्या हातून काय होणार? आजवर लोक जे करीत आले तेच तो करणार। मग माझ्या नजरेस आले की अंधकारापेक्षा प्रकाश जसा श्रेष्ठ तसे मूर्खतेपेक्षा ज्ञान श्रेष्ठ। ज्ञानाचे नेत्र त्याच्या मस्तकात असतात आणि मूर्ख अंधकारात चालतो। असे असून सर्वांची गती एकच आहे असे माझ्या लक्षात आले। मग मी आपल्या मनात म्हटले, मूर्खाची जी गती तीच माझी। मग मी एवढा ज्ञानी झालो तरी कशाला? मी आपल्या मनात म्हटले, हेही व्यर्थच। मूर्खाप्रमाणेच ज्ञानाची आठवण सदा राहणार नाही, कारण पुढे येणाऱ्या काळी सर्वांचे विस्मरण होणार आहे। तर पहा, ज्ञानी कसा मरण पावतो? तर मूर्खाप्रमाणेच। यावरून जीविताचा मला वीट आला, कारण ह्या भूतलावर जे काही मानवी व्यवहार होतात ते मला अनुचित वाटले। एकूण सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग आहे। माझ्या सर्व श्रमाचे फळ माझ्या मागून येणाऱ्याला ठेवून मला जावे लागणार आहे। हे लक्षात येऊन मी या भूतलावर जे काही परिश्रम केले त्या सगळ्यांचा मला वीट आला। तो सूज्ञ निघेल की मूर्ख निघेल हे कोणास ठाऊक? तरी जे काही मी परिश्रम करून व शहाणपण खर्चून ह्या भूतलावर संपा दिले आहे, त्यावर तो ताबा चालविणार, हेही व्यर्थच। यास्तव ह्या भूतलावर जे काही परिश्रम मी करीत होतो ते मी सोडून दिले आणि माझे मन हताश झाले। कोणी सुज्ञता, ज्ञान व चतुराई यांनी परिश्रम करून काही संपादावे आणि त्यासाठी ज्याने परिश्रम केले नाहीत त्याच्या वाट्यास ते ठेवून सोडून जावे, हेही व्यर्थ व मोठे अनिष्ट होय। मनुष्य जे काही परिश्रम करीतो व आपला जीव उलथापालथा करून या भूतलावर खटाटोप करीतो, त्याचा त्याला काय लाभ? त्याचे सर्व दिवस दुःखमय असतात, त्याची दगदग कष्टमय असते, रात्रीही त्याच्या मनास चैन नसते, हेही व्यर्थच। मनुष्याने खावे प्यावे व श्रम करून आपल्या जीवास सुख द्यावे यापेक्षा त्याला काहीही इष्ट नाही, हेही देवाच्या हातून मिळते असे माझ्या ध्यानात आले। कारण त्याच्या प्रसादावाचून खाणेपिणे व सुख भोगणे ही कोणास प्राप्त होणार? जो देवाच्या दृष्टीने चांगला त्यास तो बुद्धी, ज्ञान व सुख ही देतो। धन मिळवून साठवण्याचे कष्ट देव पाप्यावरला देतो, अशासाठी की देवाच्या दृष्टीने जो चांगला त्यास ते द्यावे, हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होईल।